चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजिट डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 15 जानेवारी 2020। डोमेस्टिक मार्केट बाजारात मध्यम मागणी दिसून आली। मकर संक्रांतीमुळे भारतातील काही भागातील बाजारपेठ बंद राहिली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,160 रुपये ते 3,180 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,305 रुपये ते 3,450 रुपये होता। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,550 रुपये ते 3,570 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,620 रुपये ते 3,650 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट बाजारात चांगली मागणी दिसून आली। जयगड बंदरासाठी माल वाहतुकीमुळे कोल्हापूर विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21,900 रुपये ते 22,100 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमजा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 22,700 रुपये ते 23,000 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमजा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23,000 रुपये ते 23,200 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार कोल्हापूर आणि कर्नाटका विभागातून कच्च्या साखरेची मागणी 22,500 रुपये ते 22,700 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमजा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $359 ते $362 पर्यंत आहेत आणि इक्युमजा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $364 ते $366 पर्यंत आहेत। भारतीय कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन $352 ते $354 आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंटमंथ कॉन्ट्रॅक्ट $391.20 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंटमंथ कॉन्ट्रॅक्ट $14.36 होते। करन्सी आणि कमॉडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.83 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.13 झाला। क्रूड फ्युचर्स 4,117 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $58.14 होते। इक्विटी BSE सेन्सेक्स 79.90 अंकांनी खाली येऊन 41,872.73 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 19 अंकांनी खाली येऊन 12,343.30 अंकावर बंद झाला।